नमस्कार, मी राजेश इंडिया एक एटीएम टीम मधून बोलतोय. मी तुमची कशी मदत करू शकतो?
सर, मी पैसे काढताना मॅसेज तर आला आहे पैसे काढलेला, पर कॅश भेटलेला नाही. तुम्हाला
मला समजत नाही, हे तुमच्यासाठी फ्रस्ट्रेटिंग आहे. तुम्ही व्यवहार केल्याची तारीख आणि वेळ सांगू शकाल का? आणि तुम्ही कोणत्या एटीएम मधून पैसे काढण्याचा प्रयत्न केला होता का माहिती देऊ शकाल का? कृपया तुमची व्यवहार तारीख आणि एटीएम आयडी सांगा, जेणेकरून मी तुमची तक्रार नोंदवू शकेन.
एटीएम आयडी आहे AZ1.
कृपया एटीएम आयडीची पूर्ण माहिती सांगा. जसे अंक आहेत तसे मला समजेल की तुम्हाला व्यवहार कशासाठी झाला होता.
4931106.
ठीक आहे, तुम्ही दिलेली एटीएम आयडी 4931010 नोंदवली आहे. आता मला सांगा, हा व्यवहार तुम्ही यूपीद्वारे केला होता की कार्डद्वारे?
कार्डद्वारे.
एटीएम आयडी 4931010 साठी तक्रार नोंदवली आहे. कृपया तुमची व्यवहाराची रक्कम आणि तुमच्या खात्याचे शेवटचे 4 अंक सांगा.